हरिः ओ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगम शिष्यम रश्मिशमे दाभ्यशमे दिपतिशम उपागम शिष्यमेन्तर्यामश्रमेन्द्रवायवश्चमे मैत्रावरुणश्चम अश्विनश्चमे प्रतिप्रस्थानश्चमे शुक्रश्चमे मन्तीचमाग्रहणश्चमे वैश्वदेवश्चमे ध्रुवश्चमे वैश्वानरश्चम ऋतुग्रहश्चमे तिग्रायाशमैन्द्राग्नश्चमे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे औष्णश्च मे पात्नीवतश्च मे हार्यो जनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे दीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मोपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्यम आगवनीयश्रम आग्नीध्रम च मे हविर्धानम च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वकाकारश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या सद्भक्त मिलिंदादांनी लिहिलेल्या आठवणी आज आपल्याला वाचून दाखवणार।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। विजयराव खांडेकर, सुशीलाताई होमास्ते आणि शेखर परांजपे यांच्याकडील केंद्राबरोबरच आठवड्यातून एकदा मला वाटतं रविवारी पर्णितकरांकडेही केंद्र सुरू झालं। यातही स्वामीजींची सर्व समावेशकता आणि लोकसंग्रहाचं एक विशिष्ट धोरण लक्षात येतं। एकाच घरी आठवड्यातले सर्व वार केंद्र भरवण्यापेक्षा तीन चार घरांमध्ये ते भरवल्याने साहजिकच ती सर्व कुटुंब कार्याशी जोडली जातात। साधकांचा परस्परातील स्नेहही अधिक दृढ होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेवा कार्याची समान विभागणी। यशस्वी नेता नेहमी सेवांचं विकेंद्रीकरण करण्याचा खटाटोप करत असतो। सेवांचं किंवा जबाबदाऱ्यांचं ओझं एकाच व्यक्तीवर अथवा कुटुंबावर दिलं तर ती व्यवस्था फारसा टिकाव धरू शकत नाही। एकतर त्या साधकांना अहंकाराची बाधा होऊ शकते किंवा सेवेच्या दर्पणाने त्यांची निष्ठा डळमळीत होऊ शकते। परिणामत कार्याच्या उद्देशाने एकवटलेल्या समुदायात भेगा पडू लागतात, कटुता निर्माण व्हायला लागते। हे ओळखूनच स्वामीजींनी केंद्राची वाटणी चार घरांमध्ये केली असावी। दुपारच्या केंद्रापेक्षा संध्याकाळच्या केंद्रात साधकांची गर्दी जास्त होणं स्वाभाविकच होतं। तरीही केंद्रात येऊन अर्धा एक तास तरी साधकांनी ध्यानाला बसावं अशी त्यांची इच्छा असे। केंद्रात संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या प्रार्थनेच्या अगोदर ते सुमारे अर्धा तास ध्यानाला येऊन बसत ध्यानाला बसलेल्या साधकांकडे निरखून पाहत त्यांची बसण्याची पद्धत, त्यांचे डोळे याकडे त्यांचे लक्ष असे। ध्यानात काय स्थिती आहे, पुरेसा सावध आहे का नाही का पेंपू आहे, मान पाठ आहे की झुकलेली आहे, स्थिर शांत आहे की चुळबुळ चालू आहे याचं ते अवलोकन करत याही पलीकडे जाऊन ते नक्की कोणाचं काय चाललं आहे याचीही त्यांना निश्चित अंदाज येत असे। परांजपांच्या घरातील केंद्र दोन खोल्यांमध्ये भरत असे। इंग्रजी एल आकाराच्या एका दिवाणखान्याची खोली आणि बाजूला एक छोटी खोली होती। स्वामीजींची बसण्याची खुर्ची अशा प्रकारे होती की दिवाणखान्यात बसलेले साधक त्यांच्या समोर आणि बाजूच्या खोलीत बसलेले साधक त्यांच्या उजव्या हातास बसत, अन्य मुलं केंद्रात 7:45 सुमारास येऊन बसत स्वामीजींच्या आसनाच्या उजव्या बाजूच्या खोलीत ध्यानाला बसायचो। मला आठवतं एका केंद्रात मकरंद वाजे केंद्रात येऊन सातच्या आसपास बसला आणि बघता बघता गाढ ध्यानात मग्न झाला. त्याच्या काही सूक्ष्म क्रिया होत होत्या. डोळे वर गेलेले, कपाळावर किंचित आठ्या आणि दोन्ही हात वर अर्धवट उचलले गेलेले होते. स्वामीजी ठराविक वेळेला आले. त्यांनी मकरंद ध्यानाला पूर्ण रंगात रंगून गेलेला दिसला. मोठ्या कौतुकाने त्यांनी त्याच्याकडे बघितलं. हळूच जवळ जाऊन दोन तीन मिनिटं तसेच ते उभे राहिले. अगदी वाकून ते त्याचे निरीक्षण करत होते. त्याचे श्वास कसे चालले आहेत, बैठक स्थिर आहे की नाही, असे काही तपशील ते तपासत असावेत असं मला वाटलं. परंतु ते डोळे किरकिरे करून अत्यंत प्रेमाने त्याच्याकडे बघत राहिले. मकरंदला याचा काहीच तपास नव्हता. 3-4 मिनिटांनी ते पुन्हा त्यांच्या आसनावर जाऊन बसले. मुखावर प्रसन्नता विलसत होती. आलेल्या 1-2 साधकांना त्यांनी खाणाखुणा करून मकरंद कसा ध्यानाला बसला आहे हे ते दाखवत होते. प्रार्थना अर्ध्या झाल्यानंतर ते म्हणाले, बघा मकरंद कसा ध्यानात रंगून गेला आहे, आनंदाचे लाडू खातो आहे. त्यांच्या स्वरात कृतार्थता होती. एक साधिका म्हणाली, स्वामीजी ही केवळ तुमची कृपा म्हणायची का? स्वामी तात्काळ उद्गारले, एखादा जीव जन्मजन्म साधना करत आलेला असतो, या जन्मात सद्गुरूंचा लाभ झाला तर त्याचं कल्याण हे निश्चित असतं. माऊली म्हणतात ना, पूर्वीचे संचित ये जन्माची कमाई तिसरीची पायी गुरुकृपा. तसंच घडतं. नुसते सद्गुरूंच्या संकल्पांनी हे घडू शकत नाही. असं असतं तर ज्ञानोबांनी डोक्यावर हात ठेवून आळंदीमधल्या सगळ्या मंडळींना मुक्त केलं असतं. पूर्व संचित असेल, मागील जन्मात साधना घडली असेल आणि या जन्मात आत्मदर्शनाची तीव्र तळमळ लागून राहिली की मग सद्गुरु कृपेने जीवाचा उद्धार होतो. केंद्राची वेळ संपेपर्यंत मकरंद तसाच प्रगाढ ध्यानात बसून होता. स्वामीजींनी त्याला उठवा अशी खूण केल्यावरून कुणीतरी हळूच त्याच्या खांद्यावर थोपटलं. प्रयत्नपूर्वक मकरंद देहभानावर आला. स्वामीजींनी त्याला जवळून जवळ बोलावून घेतलं. म्हणाले, ये मकरंदा. मकरंदाने आवेगाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. स्वामीजींनी त्याचं डोकं 1-1.5 मिनिटं तसंच घट्ट राबून आपल्या पायावर धरलं. नंतर पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याला उठवलं. मकरंदाच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले होते. त्याला म्हणाले, छान ध्यानाला बसला होतास, भाग्यवान आहेस, अशीच निष्ठापूर्वक साधना करत जा. अतिशय विनम्रतेने मकरंदाने त्यांच्याकडून प्रसाद घेतला आणि हळूवारपणाने उठून तो बाहेर पडला. शेखरकडचं संध्याकाळचं केंद्र संपवून स्वामीजी आणि सर्वताई बाहेर पडले की त्यांच्या पाठोपाठ आमचा घोळका देखील निघत असे. परमेश्वरांच्या नामी निवास या वास्तूपासून बागेश्वर निवास सुमारे 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. स्वामीजी आणि त्यांच्या पाठोपाठ सर्वताई आणि मागून आम्ही 8-10 साधक साधिका आनंदात बागेश्वर निवासाच्या पायऱ्यांपर्यंत जात असू. बागेश्वर निवासापाशी आलो की स्वामी मागे वळून आम्हाला हात उंचावून निरोप द्यायचे. कधी कधी थांबून आमची थट्टा करत म्हणायचे, अरे काय घरबिर आहेत की नाही तुम्हाला, माझ्या मागोमाग नुसते हिंडत असता, जा पळा घरी, गप्पा मारत रस्त्यात उभे राहू नका, तुमच्या घरची म्हणतील बाळासाहेबांनी आमच्या मुलांना बिघडवलं आहे म्हणून. एकदा ताराला उद्देशून म्हणाले, आता तारा राधिकाला सोडवण्यासाठी जाईल, राधिकाच्या घरापर्यंत गेल्यावर राधिकाला वाटेल तारा एकटी कशी घरी जाणार, म्हणून राधिका ताराताईला सोडवला पुन्हा परत जाईल. असं करत दोघी एकमेकींना सोडू शकणार नाहीत, फार फास्ट फ्रेंड आहेत ना ते एकमेकींच्या. रस्त्यातच हे ऐकून आझा पिकत असे. स्वामीजींच्या या निष्कपट थट्टामस्करीमुळे आम्हा मुला मुलींमध्ये अक्षरशः निर्मळ आनंदाचा मळा बहरत असे. रविवारी सायंकाळचं युवा केंद्र खांडेकरांच्या घरातून परमेश्वरांच्या केंद्रात स्थलांतरित झालं. आमच्यातल्या 7-8 मुलांनी 10-15 मिनिटांचं दासबोधावर निरूपण करावं अशी स्वामींची इच्छा होती. त्यानुसार मकरंद आणि मिलिंद वाटवेच्या मार्गदर्शनाखाली मी, सुनील, पंकज, शशांक असे निरूपणाची खटपट करायला सुरुवात केली. युवा केंद्रातल्या निरूपणाबद्दल स्वामीजींनी बापूसाहेब भिशीकरांना बापूसाहेब भिसेकरांनी एकदा एक प्रश्न विचारला. ते म्हणाले, या युवा साधकांना तुम्ही निरूपणाचा अभ्यास करायला सांगता, त्यामागचा तुमचा उद्देश काय? ही मुले पुढे प्रवचन करीत परमार्थाचा प्रचार प्रसार करतील अशी तुमची अपेक्षा आहे का? स्वामीजी म्हणाले, इथे प्रवचनकार तयार करणारी संस्था नाही. या मुलांनी प्रवचन करत इकडे तिकडे फिरावं अशी माझी मुळीच इच्छा नाही. उलट त्यांनी अंतर्मुख होऊन साधना करावी आणि आपलं चरम लक्ष गाठावं असंच मला वाटतं. तथापि त्यांना ज्ञानेश्वरी जाधवांचं उत्तम श्रवण नित्य घडत आहे. इथे ऐकून ऐकून परमार्थाविषयीच्या त्यांच्या कल्पना स्पष्ट होत आहेत. उद्या यांना कोणी विचारलं की आपले काय, आपले तुम्ही तरुणपणी ज्ञानेश्वरी ऐकायला जाता, आता ऐन उमेदीच्या काळात हे आपले डोळे मिटून बसता, असं कोणी विचारलं तर या मुलांना निस्संदेहपणे सांगता आलं पाहिजे की आम्ही ज्ञानेश्वरीला का जातो, ज्ञानाला का बसतो. जगात उलटसुलट बोलणाऱ्या आणि परमार्थाविषयी शंका घेणाऱ्या लोकांना निर्भयपणे तोंड देता आलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा समर्थ यांनी सांगितलेला शुद्ध परमार्थ काय आहे हे त्यांना अर्ध्या रात्री झोपेतून उठवून विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. आपण जी साधना करतो आहोत त्याबद्दल आत्मविश्वासाने सांगण्या इतपत त्यांची तयारी असावी असं मला निश्चितपणाने वाटतं. बापूसाहेबांना उत्तर देताना नकळत स्वामीजींनी त्यांच्या अंतर्दृष्टीला स्पष्ट दिसणारं कार्याचं धोरण स्पष्ट केलं. निरूपणाचा अभ्यास प्रवचनकार होण्यासाठी नाही तर आपली निष्ठा पक्की होण्यासाठी आहे, आपली साधना आणि अंतर्मुखता दृढ होण्यासाठी आहे, असा अंतरंग उपदेश स्वामीजींच्या सहज संभाषणातून अनेकदा व्यक्त होत असे. श्री कृष्णार्पण.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु श्री बदारे रज कर हो निदान. गुरु श्री बदारे रज कर हो निदान. रूप साजू रे नितांत सुंदर रूप ताजी रे नितांत सुंदर प्रेम शब्दे भाषण बहुतर आशीर्वचन दृष्टि सुधा कर रज कर हो निदान. गुरु सी भजावे रज कर हो निदान. निज हृदयी चा प्रेम मंदिरी स्मृति रव गुंजन होत तरी पवित्र तेजी ಸಮರ್ಪಿತವಾರೆ ಗುರು ಶ್ರೀ ಭಜಾವೆ ರಜ ಕರ ಹೋಲಿ ಸ್ಥಿತಿ ಗತಿ ಮತಿ ತುಝಾ ಕೃಪೇಣ ಸ್ಥಿತಿ ಗತಿ ಮತಿ ತುಝಾ ಕೃಪೇಣ ದಂಭಿತ ಹೋನಿ ಸಮರಸತೆ ವ್ಯಾಪುನಿ ಜೀವನ ತುಝಾ ಚಿಂತನೆ ಅವಿರತ ಮಾರ್ಗ ಸಮಾರೆ ರಜ ಕರ ಹೋ ನಿಜಾವೆ ಗುರು ಶ್ರೀ ಭಗಾವೆ ರಜ ಕರ ಹೋ ನಿಜಾವೆ ಪರಮ ದಯೇತಿ ಅಮಿತ ಸಾಥವಣ ಘಡೋ ಸೇವಾ ಪಾಣುರೇಣು ಸುನ ಘೇತಾವೆ ಸುನಿ ತೇಜಾತೆ ಕಣೆ ಜೀವನ ಉಜರು ಮಯಾರೆ ರಜ ಕರ ಹೋ ನಿಜಾರೆ ಗುರು ಶ್ರೀ ಭಜಾವೆ ರಜ ಕರ ಹೋ ನಿಜಾರೆ ತುಝಾ ನಿರಂತರ ಸೇವಕ ವಾರೆ ತುಝಾ ನಿರಂತರ ಸೇವಕ ವಾರೆ ಚರಣಿ ತುಝಿಯಾ ರಮಣೀಯ ಸಾರಿ ಮಕರಂದಾಸಿ ಗುರು ಮಾಧು ಮಕರಂದಾಸಿ ಗುರು ಮಾಧು ಪ್ರೇಮಿಯ ಗರಿ ಘರ ರಜ ಕರ ಹೋ ನಿಜಾರೆ ಗುರು ಶ್ರೀ ಭಜಾವೆ ರಜ ಕರ ಹೋ ನಿಜಾರೆ
ಅಮೃತ ಮುಕುಂದರ ಲೆಕ್ಕ ಹರಿ ಹರಿ ಅಲೆ ಅಲೆ ಮುಕುಂದ್ರ ತುಂಬಾ ಹತ್ತದ ಆಠವಣ್ ಕಾಡಿದ್ಯಾ
ಸಂತಾಂಜಿಯ ಗಾರಿ ಸಂತಾಂಜಿಯ ಗಾರಿ ಸುಕಾಳ ಸಂತಾಂಜಿಯ ಗಾವಿ ಪ್ರೇಮ ಸಾಸುಕಾಳ ನಾಹಿ ತರಮಳ ನಾಹಿ ತರಮಳ ದುಃಖಲೇಶ ದುಃಖಲೇಶ ಸಂತಾಂಜಿಯ ಗಾವಿ ಪ್ರೇಮ ಸಾಸುಕಾಳ तेथे मी राहीना होऊनी याचक तेथे मी राहीना होऊनी याचक घालतील भीक तेची मज तेची मज संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी वसे भांडवान संतांची या गावी वसे भांडवान धन वित्त अवघाविठल धन वित्त धन वित्त संतांची यावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन अमृता पेतान संतांचे भोजन संतांचे भोजन अमृता पेतान करीती कीर्तन सर्व काळ सर्व काळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे तेथे आणिक नाही तरी तुका म्हणे तेथे आणिक नाही तरी म्हणून भिकारी झालो त्यांचा म्हणून भिकारी झालो त्यांचा झालो त्यांचा संतांची या गावी संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ
हरी हरी या मुकुंदरा
श्री गुरुचास्पर्शे श्री गुरु जानते मार्ग दावित दिव्य तेसा मंत्र सांगे गुरु कृपेसा गंग चंदन गुरु कृपेसा गंग चंदन उधरी तालना तृप्त झालो तृप्त झालो पुण्य पावी धन्य सालो श्री गुरुंचा प्रेम स्पर्शनी पुण्य
अभंग असे झाले की आता खर मलाही बोलणं जरा अवघडच जाणार आहे. अनेक महात्मे देह त्यागानंतर स्वर्गामध्ये किंवा तत्सम दिव्य लोकांमध्ये जातात आणि आम्ही तेथून आलो असे सांगतात. मागच्या वेळेस जो प्रश्न आलेला होता त्या सिरीज मध्ये परत एक प्रश्न आलेला आहे बरं का. उदाहरणार्थ रामकृष्ण म्हणत एका दिव्य लोकातून एक दिव्य बालक तेजत किरण होऊन येताना दिसले ते बालक म्हणजे पुण्यवान नरेंद्र असं रामकृष्ण म्हणतात. अशा प्रकारचे लोक खरेच अस्तित्वात आहेत का? देह त्यागानंतर असे महात्मे परत तिथे जात असतील का असा प्रश्न विचारलेला आहे. भगवंतांनी पार्थ नैवेह नामुत्र विनाशः तस्य विद्यते नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती असं स्पष्ट सांगितलेलं आहे. जो पुण्यात्मा आहे पुण्य कर्म करणारा आहे त्याचा विनाश संभवत नाही. त्याची साधना जर पूर्ण झाली नसेल पण त्याचं कर्म शुभ आहे त्यामुळं असफल शुभ कर्मातून त्याला शुभगतीच लागते सद्गतीच लागते याच्यात काही शंका नाही. आजच्या जन्माची जी असफल पण शुभ कर्म आहेत ते बीज बनून राहतं आणि बीजातूनच फूल फळ निर्माण होत. बाकी अचानक फूल फळ कसं निर्माण होईल? त्यामुळे जो पुण्यवान आहे त्याचा विनाश खरोखरच संभवत नाही. दुष्कर्म करणाऱ्याचा देखील विनाश संभवत नाही. त्याला दुर्गती लागतेच लागते. मृत्यूनंतर त्याचं सगळं काही संपतं आणि पुढे पुढे नवीन जीवन सुरू होतं असं शक्य नाही. जो दुष्कर्म करणारा आहे त्यालाही याच न्यायाने पुढे तशाच प्रकारची कर्म करण्याचा प्रेरणा असलेला जन्म आपोआप मिळणारच. भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, शास्त्र जे सांगतं, त्याच्यानंतर भगवंतांनी स्पष्टच म्हटलंय की प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा. पुण्यकर्म त्यांना प्राप्त होत, पुण्यकर्म प्राप्त केलेले ते पुण्य लोकाला प्राप्त होतात. आणि मग पुन्हा ते कधी शुचिनाम श्रीमताम गेहे, एका पवित्र अशा घरी ते जन्म घेतात. पण ते एका पुण्य लोकाला जातात असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि परत परत असे जन्म चांगल्या लोकांमध्ये जाऊन माघारी आल्यानंतर तत्रतम बुद्धिसंयोगम लभते पौर्व दैहिकम, आधीच्या देहात असताना केलेली साधना त्यांना प्राप्त होते. यततेच ततो भूया संसिद्धी करून नंदन, आणि त्याचा प्रयत्न यशस्वी होतो आणि त्याला सिद्धी म्हणजे मोक्ष सिद्धी लाभते असं भगवंतांचं वचन आहे. अर्थात मोक्ष सिद्धी लाभल्यानंतर तो परत जन्माला येत नाही असं भगवंतांचं वचन आहे. त्याच्या अलीकडे हे जन्म होतात हे निश्चित आहे. आता मिलिंदांच्या या गोष्टी मलाही आठवत नाहीत, तेव्हा स्वामीजी काही बोलले असतील की जन्म जन्म करत आलेली जी व्यक्ती आहे तिला हे अशा रीतीने प्राप्त होतं असं स्वामीजी म्हणाले. ध्यानाला बसलेलं असताना ते पाहून त्यांना समाधान झालं आणि पूर्व जन्मात केलेलं जे आहे त्याचा धागा या जन्मामध्ये परत प्राप्त होतो याच्यात काही शंका नाही. प्रश्न या मधल्या काळाचा विचारलेला आहे. तो मोक्ष प्राप्त करतो, मोक्षानंतर पुन्हा येणं नाही, पण मधल्या काळात तो कुठं असतो असा प्रश्न आहे. नव्या अध्यायामध्ये देखील त्रैविद्या माम सोमपाहा पूतपापाहा यज्ञ ही इष्ट्वा स्वर्गतिम प्रार्थयन्ते ते पुण्य मासात्य सुरेंद्र लोकान अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. उत्तम कर्म करणारे पण मोक्ष प्राप्त न झालेले कामनिक इच्छा धरून यज्ञ इत्यादी कर्म करणारे उत्तम गतीला जातात असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. यज्ञ वगैरे करतात आणि स्वर्गाची कामना करतात, स्वर्गतिम प्रार्थयन्ते, आणि ते खरंच तिथं जातात असं म्हटलेलं आहे. ते तिथं जातात आणि मग तिथून परत येतात. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. तिथलंही वास्तव्य त्यांचं संपतं. त्यांनी इथं केलेलं आहे त्या तुलनेने तिथं त्यांना भोग मिळतात आणि ते भोग भोगून झाले की त्यांना परत यायला लागतं असं भगवंत म्हणतात. आणि परत आल्यानंतर मात्र अनन्यास चिंतयंतो माम ये जना हा पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम असं भगवंत म्हणतात. मात्र परत परत ते ती चूक करत नाहीत. कामनिक पुण्यकर्माची परत परत गोष्ट न करता पुढचे पुढचे जन्म अधिक अधिक चांगले किंवा सुधारित इच्छांचे असे होऊन त्यांना अनन्य भजनाची युक्ती प्राप्त होते. त्या योगानी ते माझी उपासना करतात, ते माझ्याशी नित्य अभियुक्त असे होतात नेहमीच. आणि नेहमीच माझ्याशी मिळून गेल्यानंतर त्यांचा योग आणि क्षेम मी चालवतो. योग याचा अर्थ सगुण साकार विकारवान असणारा जीव हा निर्गुण निराकार निर्विकार सच्चिदानंद अशा परमात्म्याला प्राप्त होणं याला योग असं म्हणतात. योगाचा अभ्यास याचा अर्थ देहभावातून किंवा सगुण साकाराच्या भूमिकेतून निर्गुणाशी तादात्म्य पावण्याचा किंवा देवाशी एकरूप होण्याचा असा जो प्रयत्न त्याला योग असं म्हणतात. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं जे समर्थांनी म्हटलंय ते त्याला अनुलक्षणच म्हटलंय. योग हा शब्द भगवद्गीतेत दोन तऱ्हेने आलेला आहे. एक म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा परमात्म सत्तेतून सगुण साकार जन्म घेणं ही जी भगवंतांची परमात्म्याची शक्ती त्यालाही त्यांनी योग असंच म्हटलेलं आहे. तो भगवंतांच्या अंगाने योग झाला, अव्यक्तातून व्यक्त होण्याचं सामर्थ्य हे हा भगवंतांचा योग आहे. आणि व्यक्तातून अबोधातून अव्यक्ताचा निराकाराचा आत्मसत्तेचा बोध प्राप्त करून घेणं हा जीवाच्या दृष्टीने योग आहे. हे दोन्ही योग भगवंतांच्या अधीन असल्यामुळे भगवंतांना योग योगेश्वर असं म्हटलं जातं. त्यांना सहज आहे, अजाहा अपि सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. स्वतः पूर्ण बोधात असताना आपण जन्माला यावं हा योग परमेश्वराच्या अंगाने आहे. आणि अबोधात्मक जन्म झालेला असताना बोधाला प्राप्त होणं हा योग जीवाच्या अंगाने आहे. आणि या सहाव्या अध्यायात आणि नवव्या अध्यायात आलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याला पूर्वजन्मी जी साधना केलेली असते ती साधना मिळाल्यानंतर त्याप्रमाणे उत्तम प्रयत्न करून त्याला संसिद्धी लाभते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे याची बाक अशा स्थितीला तो प्राप्त होतो. आणि नवव्या अध्यायामध्ये देखील अशा प्रकारचे आधीचे जन्म झाले पुण्यवान तरी देखील एक जन्म त्याचा असा येतो की तो अनन्यतेने भजनाची युक्ती संपादन करतो आणि त्या योगाने तो परमेश्वराशी परमात्म तत्वाशी समरस होऊन जातो असं सांगितलेलं आहे. ही जी शेवटची गोष्ट आहे परमेश्वरी तत्वाशी समरस होणं आणि साधना करणं आणि साधना कमी झालेली असताना या लोकात नव्हे तर अन्य चांगल्या लोकांमध्ये जन्म येणं या दरम्यान विचारलेला हा प्रश्न आहे. अनेक महात्मे देह त्यागानंतर स्वर्ग किंवा तत्सम दिव्य लोकांमध्ये जातात, आम्ही तेथून आलो असे सांगतात. उदाहरणार्थ रामकृष्ण म्हणत एका दिव्य लोकातून एक दिव्य बालक तेजत किरण होऊन येताना दिसले, ते बालक म्हणजे पुण्यवान नरेंद्र. त्यांना नरेंद्राचा चेहरा पाहिल्यावर त्या दृष्टांताची आठवण झाली की अशा प्रकारचा बालक आपण पाहिलेला होता आणि तो तेजकण होऊन येतो आहे असं आपण पाहिलेलं होतं. लोक अस्तित्वात आहेत का, देह त्यागानंतर असे महात्मे परत तिथे जात असतील का असं विचारलेलं आहे. खरं म्हणजे या मधल्या गोष्टीच्या बाबत शास्त्र जे सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवण्याखेरीज आपल्यापाशी दुसरा पर्याय नाही. मला नागपूरला एक जण असं म्हणाले की भगवंतांचं हे वचन मला मुळीच मान्य नाही असं म्हणाले. मेल्यानंतर सगळं संपलं, आधीचा जन्म होता हे मला मान्य नाही. तुम्हाला मान्य आहे का? तर मी म्हटलं मला नुसतं मान्य आहे असं नाही. मला माहितीये की तुमचा आधी जन्म झालेला होता, तुमचा आधीचा जन्म मला माहिती आहे असं मी म्हटलो. पण मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट मी म्हटलो, मला ते समजत नाही. मी म्हटलं मला माहिती आहे ना तुमचा आधीचा जन्म झालेला होता. ते म्हणाले शक्यच नाही. मी म्हटलं नाही हे सिद्ध करा. ते म्हणाले अरे मी तुम्हाला हे म्हणणार होतो, तुम्ही जर म्हणला असतात की आहे तर आहे हे सिद्ध करा असं मी तुम्हाला म्हणणार होतो. या वादाने तुम्हाला काय मिळतं? या वादाने तुम्हाला मिळतं काय? तसं तुमच्या आधी मी बोलल्यामुळे आता तुमच्यावर सिद्ध करण्याची जबाबदारी आली. पण मला माहिती आहे आर्ग्युमेंट कसे होतात आणि तुमच्यासारख्यांशी कसं बोलायला पाहिजे. असं असल्यामुळे जे आपल्याला अज्ञात आहे, भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगताना तुझे आणि माझे असं ते अर्जुनाला म्हणतात की आपले बरेच जन्म झालेले आहेत, हे जन्म मला आठवतात, तुला मात्र ते आठवत नाहीत असं ते म्हणतात. तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. याच कारण मानवी बुद्धीची ती मर्यादा आहे की आधी होऊन गेलेलं सूत्र आहे ते त्याला आठवत नाही. कधीतरी असे चमत्कार घडतात, ते आपण चमत्कार म्हणूनच वाचतो की कोणी एक एकदम ओरिसातूनच व्यक्ती येते, ती इथल्या एखाद्या खेड्यामध्ये जाते, इथं माझा जन्म झालेला होता म्हणते, या घरातल्या लोकांची अशी अशी नावं होती असं सांगते, ही माझी आई आहे असं सांगते आणि त्याच्या बातम्या होतात. पण हे फार क्वचित कोणाला तरी कधीतरी, सर्वांना हे आठवत नाही. याचं ज्ञान प्रत्येकाला नाही आणि हे ज्ञान नसावं अशी मेंदूची योजना आहे. म्हणून हे लोक नसतील असं होऊ शकत नाही. मी एक गोष्ट वाचली ती की आईच्या पोटामध्ये दोन जुळी मुलं आहेत आणि ती एकमेकांमध्ये संवाद साधतायत. एक मुलगा दुसऱ्या मुलाला असं म्हणतोय की आता आपल्या दोघांचीही डोकी खाली आलेली आहेत, याचा अर्थ डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली आहे. बर का? डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली आहे. मला तर त्याची फार भीती वाटते. दुसरा मुलगा म्हणतो की त्यात घाबरायचे काय, डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला माहीत नसलेल्या अशा एका जगामध्ये आपण प्रवेश करू. पहिला मुलगा असं म्हणतो की कशावरून आपण एका जगामध्ये प्रवेश करणार आहोत, एखाद्याला आपलं हे जीवन इथंच संपुष्टात येईल डिलिव्हरी होताना, बाहेर कदाचित जग नसेलच. तो म्हणतो की असं होणं शक्य नाही. ज्या अर्थी आपली आई बाहेर जगते आहे त्या अर्थी बाहेर नक्की जग आहे. तो म्हणतो आई आहे याच्यावरच माझा विश्वास नाही, ही जी इथली एक सुरक्षित स्थिती आहे तीच तेवढी मला मान्य आहे, आई या नावाचा पदार्थ मला माहित नाही. तो दुसरा म्हणतो मला तर जाणवतं की आई या नावाचा पदार्थ आहे, आपण आईच्या पोटात आहोत असं मला वाटतं, ती आपल्या सर्व बाजूला भरून राहिलेली आहे आणि तिच्यापासूनच आपलं पोषण मिळतं. तो म्हणतो खोटं, इथं आपल्या पोटाला जोडलेल्या ज्या नाळ्या आहेत त्याच्यातून आपलं पोषण होतं, आईच्या आईमुळे नव्हे. या दोघांचं जे संभाषण आहे या संभाषणात जेवढं ज्ञान भरलेलं आहे तेवढंच ज्ञान मृत्यूनंतर हा लोक आहे नाहीये, एक म्हणतो आहे दुसरा म्हणतो नाहीये. त्या मुलांना जसं त्या क्षणाला माहित नाहीये की बाहेर काय आहे, तसंच या क्षणाला आपल्याला माहित नाहीये की बाहेर काय आहे, देह टाकल्यानंतर काय आहे. आपल्यातले जे माझ्यासारखे श्रद्धाळू असतात ते असं म्हणतात की शास्त्र सांगतं ते अर्थी असलं पाहिजे. कोणी ते तरी एखादा अविश्वासी असतो तो म्हणतो शास्त्र वगैरे सगळं झूट आहे, कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे. पण दोघांचंही बोलणं तसंच आहे, या दोघांच्याही बोलण्याला तेवढीच किंमत आहे. पण तरी देखील माझ्यासारखा म्हणतो की तस्मात शास्त्र प्रमाण ते कार्या कार्य व्यवस्थित हो, शास्त्रच मला मान्य आहे. दुसरं म्हणतो की तुम्ही मान्य करणं न मान्य करणं याच्यावर आमचं काहीच अवलंबून नाही. दुसरा लोक असणं अशक्य आहे असं जे म्हणतात किंवा तसं नसेलच असं जे म्हणतात तेही नसेल हे सिद्ध करू शकत नाहीत. आणि जो आहे असं म्हणतो तोही फक्त शास्त्रावर विश्वास ठेवून आहे असं म्हणतो. पण आईच्या पोटामध्ये जीवनाला जागा नक्की निर्माण झाली, तशी इथं जशी जीवनाला जागा निर्माण झाली तशी अजून जीवनाला जागा निर्माण झालेली आहे असं ठिकाण असूही शकेल. वैज्ञानिकांचाही त्याच्यावर भरोसा आहे, नसेलच असं ठामपणाने सांगता येत नाही. इथं कसं झालं, का झालं, इथं विशिष्ट वातावरण जे निर्माण झालं तसं दुसरीकडं नक्कीच नसेल असं वैज्ञानिकही मानत नाहीत, नास्तिक मानतो. पण वैज्ञानिक मानत नाहीत, ते शोध घ्यायचा प्रयत्न करतायत, ते वेगळ्या अंगाने मानतात. तरी मध्ये मी ते हॉकिन्स आहेत त्यांचं वचन असं वाचलं पेपरमध्ये चालत, त्यांचं व्याख्यान कुठं झालं, ते म्हणाले की वैज्ञानिकांना माझा सल्ला आहे की या विश्वामध्ये अजून एखाद्या ठिकाणी कुठं वस्ती आहे आणि ती शोधण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती जर शोधली तर ते तुमच्यावर हल्ला करतील, ते तुम्हाला नाहीस करायचा प्रयत्न करतील, त्याच्यामध्ये तुमचं नुकसानच अधिक आहे असं ते म्हणाले. तेही त्यांच्या कल्पनेने म्हणाले. पण इथं प्रकाश वर्षांच्या भाषेमध्ये हजारो प्रकाश वर्ष दूर गेल्यावरही अजून काही मिळालं नाही असं जरी असलं तरी काही नाहीच असं नक्की सांगता येत नाही. त्यामुळे रामकृष्णांचा हा अनुभव आहे हा अनुभव असू शकेल. तुम्ही म्हणू शकत नाही की असं नाहीये, नक्की म्हणू शकत नाही. असा एखादा लोक असूही शकेल. मला मध्यंतरी एक ग्रहस्थ भेटले, एका रिसेप्शन मध्ये माझी आणि त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला जवळपास एक तासभर पकडून ठेवला तिथं. किती बरं झालं तुम्ही मला भेटलात. आणि ते निरनिराळ्या विशेष करून दक्षिणेकडच्या कितीतरी साधूंच्या संपर्कात आलेले होते आणि ते मला असं सांगत होते की त्यांचे सद्गुरु मद्रास मध्ये असतात, तर ते असं सांगतात त्यांना की दर महिन्याच्या विशिष्ट दिवशी, ऐका, दर महिन्याच्या विशिष्ट दिवशी हिमालयामध्ये ते सूक्ष्म रूपाने जातात, ते सत्पुरुष आहेत, ते सूक्ष्म रूपाने जातात आणि तिथं कोण कोण येतं, तिथं एक मीटिंग होते. या जगतामध्ये जो एकूण नाश जवळ आलेला आहे तो वाचवायचा कसा, याकरता एक मीटिंग होते. त्या मीटिंग मध्ये कोण कोण सहभागी होतात, तर रामकृष्णांसारखे सहभागी होतात, वशिष्ठ वाल्मिकींपासून मंडळी येतात असं सांगत होते. तुम्हाला रामकृष्णांच्या वचनावर विश्वास तुमचा असेल तर या वचनावर अविश्वास ठेवण्यासारखं काही नाही. फक्त आपल्याला त्याच्यात पडायचं की पडायचं नाही एवढंच शिल्लक राहतं, एवढंच शिल्लक राहतं. कारण झूट आहे असं म्हटल्यामुळे तुम्ही शहाणे नाही सिद्ध होत, आणि आहे असं म्हटल्यामुळे तुम्हाला खराब असं नाही सिद्ध होत. आपल्याला या अशा भानगडींमध्ये पडायचंय का पडायचं नाहीये ही एक दुनिया आहे विशिष्ट. मी मध्ये एक पुस्तक वाचत होतो, त्या पुस्तकामध्ये पूजनीय जयंतराव आठवले, सनातन, मला वाटतं सनातन संस्कृती काय त्याचे ते सनातन धर्म त्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांचे स्पष्ट अनुभव की ते दुष्ट शक्तींशी लढतायत, सप्त पाताल तो दुष्टात्मा, त्याचं चित्र जयंत आठवल्यांनी सांगितलेलं असं असं आहे. आता या गोष्टीत पडायचं की नाही एवढं फक्त आपल्याला पाहायचंय, बाकी काय. यांती देव काय, यांती देव व्रतान देवान पितृन यांती पितृव्रता, बरोबर आहे ना, पितृव्रता हा भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जीव भीमाम असं भगवंत म्हणतात. जे देवांची उपासना करतात म्हणजे त्यांच्या सगळ्या शक्ती हे सूर्य, जे सोम, सूर्य, वरुण, अरुण, काय काय जे वेदोक्त देव आहेत तिथं तुमच्या सगळ्या शक्ती लावल्या तर ते एक नक्की विश्व आहे आहे. तुम्हाला त्याच्यात पडायचं की नाही याचा तुम्ही विचार करा. इंद्रलोक, स्वर्गलोक, अमुक तमुक हे सगळं आहे की नाही, तुमचं सगळं चित्त त्याने भारून जाऊ देत, व्यक्तिमत्व भारून जाऊ देत, काहीच काळात तुम्हाला ते आहे असं समजायला सुरुवात होईल. प्रत्यक्षात आहे की नाही या भानगडीत पडायचं की नाही आपण ज्याचं त्यांनी ठरवावं. स्वामीजींकडे येणारा माझा एक मित्र, त्याची ठाम श्रद्धा होती की त्यांचं जे वाईट होत आहे त्याचं, त्याच्या भावाचं आई वडील गेलेले होते, हे कोणीतरी त्यांच्या दुष्ट म्हणजे ज्याला भूत खेत असं म्हणतात ते मागे लागल्यामुळं त्यांचं वाईट झालं. आई वडील नव्हते, दोघंच भाऊ खोलीत या घोले रोडला एका ठिकाणी राहत होते. मी मधून अधून त्याच्या घरी जायचो, स्वामीजींकडे आला, अनुग्रह घेतला, पण त्याच्या डोक्यातून ते जाईना शेवटी तसा तपास करण्यासाठी म्हणून तो वेगळी साधना करायला लागला. तो सांगायला लागला की तसं असतं आणि मग नंतर तो निघूनच गेला. तुम्ही त्या भावाने प्रेरित होता, तुम्हाला ते करायचे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. म्हणून माझं काम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मोक्षदायी परमार्थ सांगणं हे माझं काम आहे. या जन्मामध्ये विशिष्ट प्रयत्न करून भक्तीनी, कर्मानी, ध्यानानी, ज्ञानानी आपल्या आत्मस्वरूपाला ओळखून घेणं आणि त्या योगाने शांती मिळवणं, समाधान मिळवणं, निर्वैरता मिळवणं, त्यामुळे असणारं जे सुख असतं त्या सुखामध्ये रममान होणं, देहबुद्धी दूर सारणं, याकरता जे काही करायला लागेल ते प्रयत्न करणं, आत्मबुद्धी स्थिर राहील यासाठी प्रयत्नशील राहणं, यासाठी सगुणाला भजणं, यासाठी ध्यानधारणा इत्यादी करणं, नामस्मरण करणं, सद्गुरूंचं जर काम असेल तर हे आहे. बाकी शास्त्र उदंड बोलतं, वेगवेगळी शास्त्र वेगवेगळ्या प्रकारची वचनं बोलतात, या सगळ्याच्या सिद्ध करण्याच्या किंवा असिद्ध करण्याच्या अशा मागं लागण्याचं काही कारण नाही. मध्ये बुधवारी माझ्याकडं अगदी ओळीने 4 महिने ते आले आणि मग फारसं इथं काही साध्य होत नाही म्हणल्यावर येईन असं झालं. एक तांत्रिक यायचंय, ते वेगवेगळ्या तंत्राच्या उपासना करायचे आणि त्यांना ते उपास्य दैवत आपल्या समोर येत आहे हे समजायचं असं ते मला सांगायचे. रामकृष्ण देखील अशाच प्रकारची एक व्यक्ती होते. त्यांनी सगळ्या प्रकारच्या उपासना केलेल्या होत्या. त्यांना एका साधूने दिलेला तो रामलल्ला एवढी छोटीशी मूर्ती होती, पण त्याच्यातून त्यांना रामच दिसायला सुरुवात झालेली होती. आणि मग तो कधी बागेत गेलाय, कधी इकडे गेलाय, कधी तिकडे गेलाय, ते व्याकुळ होऊन त्यांच्या मागं हे करायचं की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. असं सगळं करत असताना रामकृष्ण शुद्ध परमार्थावर राहिले ही त्यांची शहामतच आहे. करणे फार कठीण आहे, कारण याच्यातून फाटेच बरेच. ते दैवी अवतार असल्यामुळंच या सगळ्याचा अनुभव घेतला त्यांनी, पण तरी देखील मुख्य सूत्र परमार्थाचं त्यांचं सुटलं नाही. असं असल्यामुळं जी अन्य शास्त्र स्वर्गाची फळं सांगतात, तिथं व्यक्ती जाते असं सांगतात, तिथून येते असं सांगतात, मला अशा प्रकारचा अनुभव घेण्याची इच्छाही नाही. सांगण्याची इच्छा नाही कोणाला अशा प्रकारच्या गोष्टी. तरी देखील आपल्या लोका प्रमाणे बाहेर काहीतरी आहे याच्यावर माझी श्रद्धा आहे, शास्त्र सांगतं म्हणून. आणि कधीतरी मला त्याच्याबद्दल काहीतरी जाणवलेलं आहे, समजलेलं आहे, अनुभवाला आलेलं आहे. मला अशा कुठल्या तरी गोष्टीत तुम्हाला नेण्याची गरज नाही, आवश्यकता वाटत नाही, कारण मग त्यानंतर व्यवहाराशी नाळ सुटलेला, तारतम्य नसलेला असा एक मनुष्य त्याच्यातून निष्पन्न होतो. तो जे बोलतो चालतो ते आणि प्रत्यक्ष व्यवहार याच्यात फारच अंतर पडून जात. आणि मग परमार्थ वगैरे, ज्याला शुद्ध परमार्थ म्हणू, असा परमार्थ त्याच्यातून नक्कीच निर्माण होत नाही. असं असल्यामुळं विवेकानंद अशा तऱ्हेने आले असतील हा रामकृष्णांचा भाव आहे, तो मला मान्य आहे. असं असूही शकेल असं मला वाटतं, पण सो व्हॉट असं मी म्हणेन. असं असेल म्हणून काय झालं? आपल्याला आपल्या तऱ्हेने जर पाहायचं झालं, तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे जीवी शिव हाच तेथीचा अनुभव. जीवाला आपण शिवरूप आहोत असा बोध होणं हेच आपल्याला प्राप्तव्य आहे आणि हेच करणी आहे. याच्यापेक्षा अन्य जर असेल तर ते कुठं अलीकडचंच आहे, मायेतलं किंवा व्यवहारातलं किंवा संसारातलं असंच आहे. त्याच्यामध्ये फार रुची मला असं वाटतं की ठेवू नये, मीही ठेवत नाही. आणि ज्याने कोणी प्रश्न विचारलाय, माझाही असा एक सल्ला आहे किंवा उपदेश आहे की या अशा गोष्टीमध्ये न सापडता मनाचं अवमान कसं होईल. नामामध्ये आपण कसे रंगून जाऊ, आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख कशी होईल, या करता प्रयत्न करून जसं एकाच मार्गाने चालणं असं म्हणतात असं आपण चालत जाऊ. आश्चर्यकारक अशा गोष्टी इथं नक्की ऐकायला मिळतात, पण त्याच्याशी आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवण्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यात पडायला नको. हरी ओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी स्वामी हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव उपकार श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.